नारी किंवा नरही असो त्या नियम एकची अखिल जगी रंक असो वा राव असो की अमरन कोणी सकल जगी जाणीव ही ठेवा वीरे तुवा मानवा म्हणून मनी वर्तन ऐसे ठेवावे की सजगपणाने जपून जनी धनुष्यातुनी सुटलेला तो बाण परतुनी येन कधी वदना मधुनी निसरलेला शब्दन परतुनी येई कधी रवी शशीचे किरणन करती रंक राव हा भेद कधी सर्वा भूती तैसी तू ही हे विमानवा समबुद्धी अपुल्या सरशा सूज्ञ जना प्रति उपदेशा नामी केले ठाऊक आहे सकल जना तरी सुवर्णाक्षरी गुंफियले।